या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत रसायू कॅन्सर क्लिनिक पुणे. श्रोते हो नमस्कार. पुण्यातील रसायू कॅन्सर क्लिनिकतर्फे आयोजित कर्करोग आणि संशोधनपूर्ण आयुर्वेद या कार्यक्रमात मी शिवराज सणस आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आयुर्वेद ही आपल्या देशानं जगाला दिलेली सर्वात मोठी देणगी आहे असं मानलं जातं. या आयुर्वेदाबाबत अधिक माहिती आपल्याला देण्यासाठी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संशोधक आणि आयुर्वेदतज्ज्ञ वैद्य योगेश बेंडाळे आज आपल्याबरोबर आहेत. गेली 25 वर्ष आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार देशात आणि देशाबाहेर करण्याचं त्यांचं काम चालू आहे. केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाअंतर्गत सेंटर काउन्सिल फॉर रिसर्च इन आयुर्वेदिक सायन्सेस स्थायी वित्त समितीच्या सदस्यपदी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आयुर्वेदाला आधुनिक संशोधनाची जोड देऊन हे शास्त्र अधिक प्रभावीपणे जगासमोर उलगडून दाखवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. अरब राष्ट्रे, अमेरिका, इंग्लंड, युरोप अशा जगभरातल्या बहुतांश भागात आयुर्वेद पोहोचवण्याचं काम त्यांनी केलं आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर संशोधनाचं काम करत असताना जगभरातल्या हजारो रुग्णांच्या दुर्धर विकारांवर त्यांनी यशस्वी उपचार केले आहेत. त्यांनी संशोधित केलेल्या औषधांना 40 अधिक पेटंट मिळाले आहेत आणि दुर्धर रोगांवरील औषधांचा त्यात प्रामुख्यानं समावेश आहे. रुग्णांना दर्जेदार आयुर्वेदिक औषधांची निर्मिती करण्यासाठी वैद्य योगेश बेंडाळे यांनी आयुर्वेद रसायनी सुरू केली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांनी 60 शोधनिबंध सादर केले आहेत. वैद्य योगेश बेंडाळे आज स्वतः आपल्याशी संवाद साधतायत. नमस्कार, स्वागत आहे आपल्या या कार्यक्रमात.
नमस्कार.
एकदा लिव्हर कॅन्सर झाल्यानंतर त्या रुग्णाला लिव्हर कॅन्सर सर्वायवर असं म्हटलं जातं. कॅन्सर सर्वायवर म्हणून त्याची ट्रीटमेंट चालू असतानाही आणि ट्रीटमेंट संपल्यानंतरही त्याच्यासमोर कोणती आव्हानं असतात हे आपण गेल्या भागामध्ये बघितलं. या आव्हानांबाबत रसायू कॅन्सर क्लिनिकमध्ये चिकित्सेची धोरणं काय असतात?
आयुर्वेदाचा दृष्टिकोन हा व्यक्तिपरत्वे बदलतो, परंतु तरी देखील ज्याला व्यपदेशस्तु भूयसा या न्यायाने विचार करता येईल असं म्हटलं तर रुग्णाचं वय, रुग्णाच्या आजाराची अवस्था, त्याबरोबर असणारे इतर आजार, हेपॅटायटिस बी असेल, हेपॅटायटिस सी असेल, डायबिटीस असेल, ब्लड प्रेशर असेल, हृदयविकार असेल किंवा इतर काही गंभीर आजार असू शकतात. तसेच तो रुग्ण कोणत्या अवस्थेत, म्हणजे सर्जरीच्या नंतर किंवा लिव्हर ट्रान्सप्लांटच्या नंतर रसायू कॅन्सर क्लिनिकची चिकित्सा घ्यायला आला आहे का, किंवा संपूर्ण चिकित्सा झाल्यानंतर पुन्हा लिव्हर कॅन्सरचा उद्भव झालेला आहे ज्याला रिलॅप्स्ड लिव्हर कॅन्सर असं म्हणतात, किंवा जी काही ट्रीटमेंट चालू होती त्या ट्रीटमेंटला तो रुग्ण रेझिस्टंट झालेला आहे, विद्यमान चिकित्सेचा फायदा होऊ शकत नाही आहे, किंवा त्या रुग्णाला कोणतीही आता उपलब्ध चिकित्सा पद्धती नाही, अशा विविध स्तरांनुसार रसायू कॅन्सर क्लिनिकमध्ये रुग्णाच्या प्रती असणारा अप्रोच हा बदलतो. तर दुसरीकडे लिव्हर कॅन्सर होऊच नये याकरता प्रामुख्याने काम करता येणं सहज शक्य आहे. आयुर्वेदाची स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम अशी धारणा असल्यामुळे हे आयुर्वेदाचं एक बलस्थान म्हणायला हरकत नाही. बऱ्याचदा हेपॅटायटिस बी असेल, हेपॅटायटिस सी असेल किंवा यकृताचे इतर काही आजार असतील ज्यांचं पर्यवसान यकृताच्या कॅन्सरमध्ये होण्याची शक्यता खूप असते, अशा रुग्णांमध्ये प्रायमरी प्रिव्हेन्शन हे बऱ्यापैकी सहजगत्या करता येतं. रुग्णाच्या वयाचा विचार केला तर रुग्ण तरुण असेल तर शस्त्रक्रिया ही प्राधान्याने सांगितली जाते, तर कित्येक वेळेला यकृताचा कॅन्सर आपल्या देशामध्ये ॲडव्हान्स स्टेजमध्येच डायग्नोस होतो, अशा वेळेला शस्त्रक्रिया ही शक्य नसते, किंवा रुग्णाचं वय ज्या वेळेला जास्त असतं त्यावेळेलाही शस्त्रक्रिया शक्य नसते. अशा वेळेला मात्र रुग्णाला उत्तम तऱ्हेचं आयुष्य आणि जास्तीत जास्त आयुष्य कसं मिळेल याकरता प्रयत्न करावे लागतात. तर ज्या वेळेला हेपॅटायटिस बी किंवा हेपॅटायटिस सी सारखे आजार असतात आणि यकृताचा कॅन्सर झालेला असतो अशा वेळेला शस्त्रक्रियेच्या नंतर किंवा प्राथमिक चिकित्सेच्या नंतरसुद्धा ह्या इतर आजारांची चिकित्सा करणं हेही तितकंच क्रमप्राप्त ठरतं. तर ज्या रुग्णांचं लिव्हर ट्रान्सप्लांट होऊ शकत नाही, त्याला आर्थिक कारणं असू शकतात किंवा इतरही काही कारणं असू शकतात, अशा वेळेला मात्र आयुर्वेदीय चिकित्सेने अनेक ट्रान्सप्लांट टळल्याची उदाहरणं आहेत. यामध्ये आयुर्वेदीय चिकित्सेने मोठा लाभ झाल्याची अनेक उदाहरणं आहेत. अनेक रुग्णांचं लिव्हर ट्रान्सप्लांट, ज्यांना काही कारणाने लिव्हर ट्रान्सप्लांट करणं शक्य नव्हतं, अशा रुग्णांचं लिव्हर ट्रान्सप्लांट न होता कित्येक वर्षसुद्धा हे रुग्ण व्यवस्थित आयुष्य जगत आहेत. तर ज्या यकृताच्या कॅन्सरच्या रुग्णांचं लिव्हर ट्रान्सप्लांट होऊ शकत नाही अशा रुग्णांमध्ये मात्र जास्तीत जास्त आयुष्य कसं मिळेल आणि चांगल्यात चांगलं कसं मिळेल असाच उद्देश ठेवावा लागतो. थोडक्यात वर सांगितलेल्या व्यवच्छेदक बाबींनुसार आयुर्वेदीय चिकित्सेचा दृष्टिकोन हा रुग्णाचं जास्तीत जास्त आयुष्य, रुग्णाच्या आयुष्याची प्रत, एकदा चिकित्सा दिल्यानंतर पुन्हा हा आजार उद्भवू नये याकरता ज्याला सेकंडरी प्रिव्हेन्शन असं म्हणता येईल आणि हा आजार पुन्हा येऊ नये याकरताचा धोका कमी करणं किंवा प्राथमिक अवस्थेमध्येच यकृताचा कॅन्सर होऊ नये ज्याला प्रायमरी प्रिव्हेन्शन म्हटलं जातं अशा विविध धोरणांना अनुसरून चिकित्साक्रम ठरविला जातो.
याबाबतचं एखादं आपण उदाहरण सांगू शकता का?
मला अगदी अलीकडेच यकृताचा कॅन्सर असणारे एक ज्येष्ठ रुग्ण ज्यांचं वय 85 आसपास आहे आणि 50 वर्षांपासून त्यांना पोटाच्या विविध तक्रारी होत्या. कॉन्स्टिपेशन किंवा मलावस्तंभाची तक्रार अत्यंत चिरकारी होती आणि अपचनाची तक्रार बराच काळ होती. भूक व्यवस्थित लागत नसे आणि 15 दिवसांपासून त्यांना पोटात दुखणं सुरू झालं. थोडीशी उलटी, मळमळ आणि अचानक अशक्तपणा, अन्नावरची वासना निघून गेली आणि एकाच आठवड्यामध्ये साधारणतः 3-4 किलो वजन कमी झालं. अशा वेळेला तपासणी अंती असं निदर्शनास आलं की त्यांना ॲडव्हान्स स्टेजचा यकृताचा कॅन्सर आहे. स्वाभाविकच वय जास्त असल्यामुळे आणि आजाराची अवस्था पुढची असल्यामुळे शस्त्रक्रिया किंवा इतर उपायांची शक्यता जवळपास नव्हती. अशा वेळेला जास्तीत जास्त आयुष्य कसं मिळेल आणि चांगल्यात चांगलं कसं मिळेल हाच दृष्टिकोन मनात ठेवूनच रुग्ण आमच्याकडे आले होते आणि रसायू कॅन्सर क्लिनिकमध्ये रसायन चिकित्सा सुरू झाल्यानंतर रुग्णाच्या पोटात दुखणं थांबलं, मळमळणं थांबलं, भूक वाढायला लागली, वजन घटणं कमी झालं आणि त्यांना असं सांगण्यात आलं होतं की लवकरच त्यांना स्टेंटिंग करावं लागेल 3-4 आठवड्यामध्ये कारण बिलिरुबिन एकेकडे वाढत होतं. तर सुमारे 2.5 महिने आता झाले आणि रुग्ण अत्यंत व्यवस्थित आहे, कोणतंही लक्षण नाही, व्यवस्थित जेवण करतात, पोटात दुखत नाही, अन्नावरची वासना गेली होती ती पुन्हा आली, वजन घटणं कमी झालं आणि व्यवस्थित आनंदाने कुटुंबामध्ये त्यांचं आयुष्य काढत आहेत. स्वाभाविकच या रुग्णाच्या बाबत जास्तीत जास्त आयुष्य आणि चांगलं आयुष्य हाच दृष्टिकोन ठेवूनच रुग्ण आल्यामुळे आणि त्याच धोरणाने रसायन चिकित्सा त्यांना दिली होती आणि त्या चिकित्सेचा त्यांना उत्तम फायदा होत असल्याचं दिसतंय. असे अनेक रुग्ण रसायू कॅन्सर क्लिनिकमध्ये लिव्हर कॅन्सरची चिकित्सा घेऊन समाधानी आहेत आणि रुग्णाची ही सुधारणा केवळ लाक्षणिक नसून रसायू कॅन्सर क्लिनिकच्या धोरणानुसार आपण जागतिक निकषांवरतीही हे सर्व रुग्ण नेहमी तपासत असतो, त्यांच्या ब्लड टेस्ट करत असतो, त्यांचे इमेजिंग टेक्निक्सने त्यांची तपासणी नियमितपणे होत असते आणि त्यातून लाक्षणिक आणि प्रयोगशालेय तपासणी अंती जागतिक पॅरामीटरवरती रुग्णाची चिकित्सेबाबत ॲसेसमेंट नित्य नियमाने केली जाते.
तर श्रोते हो, हे होते वैद्य योगेश बेंडाळे. लिव्हर कॅन्सर सर्वायवरकडे पाहण्याचा रसायू कॅन्सर क्लिनिकचा दृष्टिकोन कसा असतो याबाबत आजच्या भागामध्ये आपण माहिती दिलीत. आपले मनपूर्वक आभार. नमस्कार.
नमस्कार.
कर्करोग आणि संशोधनपूर्ण आयुर्वेद हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. श्रोते हो, कर्करोग आणि दुर्धर रोगांवर होणाऱ्या आयुर्वेदिक उपचारांबद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल तर आम्हाला अवश्य विचारा. आमचा फोन नंबर आहे 020-2453-2525 किंवा 2453-7149. फोन नंबर पुन्हा एकदा 020-2453-2525 किंवा 2453-7149. www.rasayucancerclinic.com या आमच्या वेबसाईटलाही अवश्य भेट द्या. तर श्रोते हो, पुन्हा आपली भेट याच दिवशी याच वेळी. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते रसायू कॅन्सर क्लिनिक पुणे.